विविध भारती पुणे, सविता म्हसकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवं टर्मिनल येत्या रविवारी म्हणजे 14 जुलै रोजी सुरू होईल अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज दिली. हे नवं टर्मिनल सुरू करण्यासाठी सीआयएसएफच्या अतिरिक्त जवानांची आवश्यकता होती, यासाठी मोहोळ यांनी पाठपुरावा केला होता. त्याला परवानगी मिळून सीआयएसएफचे जवान पुणे विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यानंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वाला जात आहे. नवं टर्मिनल सुरू झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं मोहोळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुण्यातील लोहगाव विमानतळावरच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या ओएलएस सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात झाली आहे. दिल्लीहून आलेल्या विशेष तज्ञांच्या पथकाद्वारे हे सर्वेक्षण केलं जात असून त्याचा अहवाल नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला सादर केला जाणार आहे. मंत्रालयाच्या मान्यतेनंतरच धावपट्टी विस्ताराच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होईल. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार या सर्वेक्षण कामासाठी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. स्त्रिया सर्वार्थाने सक्षम आणि समर्थ आहेत, यशाच्या अनेक वाटा आपली वाट पाहत आहेत असं मत माजी परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी नुकतंच पुण्यात व्यक्त केलं. पुणे वुमेन्स काउन्सिलच्या शताब्दी वर्षानिमित्त महिला सक्षमीकरण या विषयावरील परिसंवादात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर पाणी साठल्यानं अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, इंटरसिटी आणि इंद्रायणी एक्सप्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे. मुस्लिम धर्मियांच्या मोहरमच्या महिन्याला आजपासून सुरुवात झाली. मोहरमच्या महिन्यापासून इस्लामिक नवीन वर्षाचीही सुरुवात होते. यानिमित्तानं पुण्याच्या सीरत कमिटीनं मुस्लिम धर्मियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पुणे महापालिकेत काम करणाऱ्या जवळपास 8,000 अधिक कंत्राटी कामगारांसाठी सुमारे 15 लाख रुपयांचा अपघाती विमा उतरवला जाणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांकडून 265.50 रुपये घेतले जाणार आहेत अशी माहिती महापालिकेचे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी दिली. महापालिकेच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसाठी ही योजना होती, आता कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी देखील ही सुविधा सुरू होणार आहे. समग्र शिक्षा अभियानातील 218 दिव्यांग विशेष शिक्षकांचं समायोजन करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य दृष्टीहीन संघातर्फे पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं संघटनेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. पुण्यात काल रात्री 2 वेगवेगळ्या अपघातात 2 पोलीस हवालदारांचा मृत्यू झाला तर 1 पोलीस हवालदार जखमी झाला. पहिला अपघात पुणे मुंबई जुन्या महामार्गावर हॅरिस पुलाखाली रात्री 2:15 झाला. रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या 2 पोलिसांना पाठीमागून आलेल्या 4-चाकी वाहनानं धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरारी झाला. या अपघातात समाधान कोळी यांचा मृत्यू झाला तर पी सी शिंदे जखमी झाले. तर दुसऱ्या प्रकरणात पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात काम करणारे हवालदार सचिन माने यांचा मृत्यू झाला. सचिन माने पिंपळे सौदागर भागातून दुचाकीवरून निघाले असताना अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. क्यू कल्चर अजिंक्यपद 6 रेड स्नूकर स्पर्धा सध्या पुण्यात सुरू आहे. यात राज्यातून 128 खेळाडू सहभागी झाले आहेत. शिवम अरोरा, आरव संचेती, तहा खान, विनीत रणपिसे, पिनाक अनाप आणि वैभव मालखेडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला आहे. पुणे आणि परिसरात आज जोरदार पाऊस पडला. उद्याही शहरात हलक्या ते मध्यम पावसाचा तर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. दरम्यान जिल्ह्याच्या विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील 4 धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यंदाच्या हंगामात काल प्रथमच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा किंचितसा वाढल्याची नोंद झाली. गेल्या वर्षी 7 जुलै रोजी खडकवासला धरण प्रकल्पात सुमारे 22% पाणी होतं तर यंदा 22%हून थोडं जास्त पाणीसाठा आहे. येत्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.